आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. महानगरपालिका निवडणुकीसाठी AIMIMची पहिली उमेदवार यादी जाहीर. नाशिक भाजपात अनेक नेत्यांचा प्रवेश. नवी मुंबई विमानतळाचं परिचालन सुरू. आणि कर्नाटक आणि तामिळनाडूत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये किमान 17 जणांचा मृत्यू. नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. देशभरातल्या चर्चेस आणि प्रार्थनागृहांमध्ये काल रात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चेसवर रोषणाई करण्यात आली आहे. नाताळनिमित्त भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. दुकानं, मॉल्स, उपाहारगृह आणि पर्यटन स्थळांवर गर्दी झाली आहे. नाताळनिमित्त आज मुंबईतले शेअर, वस्तू आणि वायदे बाजार बंद आहेत. नाताळनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून चर्चमध्ये येशूच्या जन्माचे देखावे साकारण्यात आले, तसंच कॅरोल गायनासह विविध कार्यक्रम झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून शांती, सलोखा, समता आणि सेवेचा संदेश समाजाला मिळतो, असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. येशू ख्रिस्तांची शिकवण सामाजिक नात्यांचे बंध दृढ करते आणि शांततेचा पुरस्कार करते, अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये जाऊन सामूहिक प्रार्थनेत भाग घेतला. नाताळचा सण समाजात सद्भावना आणि सलोखा निर्माण करतो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रनिर्माण आणि सुशासनासाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्री मोदी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व, कार्य आणि कर्तृत्व देशाच्या विकासाच्या कार्यात सदैव मार्गदर्शक राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय मंत्री JP नड्डा, किरेन रिजिजू यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली, तसंच संसद सदस्यांनी संविधान सदनात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रनायक यांचा जीवनप्रवास या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते. मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान महाराष्ट्र लोकभवन इथंही वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. आरोग्य विज्ञान विद्यापीठातही वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे जय पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमध्ये खिलाडू वृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरुण घडत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. संसद खेल महोत्सवाचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. हेच तरुण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.
ये महोत्सव युवा निर्माण से राष्ट्र निर्माण के मंत्र का एक मजबूत स्तंभ भी बन रहा, क्योंकि जीत और हार से अलग खेलों में हमें जो स्पोर्ट्स स्पिरिट, जो खेल भावना सीखने को मिलती, उस स्पोर्ट्स स्पिरिट से, उस भावना से ही सक्षम और अनुशासित युवाओं का निर्माण होता है.
संसद खेल महोत्सवामुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवाची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. 2030 भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असून 2036 ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशभरात ठिकठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांचा समारोप आज झाला. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. राज्यातली सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांच्या मुलाखतींची शिबिर होत आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती काल जाहीर झाली, मात्र मुंबईतल्या काही जागांबाबत अद्याप समेट झालेला नाही. येत्या 1-2 दिवसात त्याचा निर्णय होईल असं मनसेच्या नेत्यांनी सांगितलं. यापूर्वी 2017 झालेल्या निवडणुकीत त्यावेळच्या शिवसेना पक्षाला 84 प्रभागात विजय मिळाला होता, तर मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान झालेल्या युतीचं ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी स्वागत केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी AIMM 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. नाशिक महानगरपालिकेसाठी 3 तर जालन्यासाठी 1 उमेदवार पक्षाने दिले आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. नाशिकमध्ये विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक पांडे आणि यतीन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन भोसले आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांचा यात समावेश आहे. महापालिका निवडणुकांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक आज मुंबईत झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध नेते या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. सध्या पहिल्या टप्प्यात उड्डाणं सुरू झाली आहेत. याविषयी ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
यंदा 8 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालं, मात्र प्रत्यक्षात या विमानतळाच्या परिचालनाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी 8 वाजता बंगळुरू इथून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली, तर सकाळी 9:15 या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेनं पहिलं विमान आकाशात झेपावलं. या उड्डाणाच्या निमित्तानं काल संध्याकाळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 1,515 ड्रोननी एकाच वेळी आकाशात झेपावत विविध आकृत्या साकारल्या. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या 9 विमानतळांवर विमान प्रवास सुरू करण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 तासापुरती विमानसेवा सुरू राहील. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं हे विमानतळ कार्यान्वित केलं जाईल. हे विमानतळ 5 टप्प्यांमध्ये बांधलं जाणार आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी 19,650 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 5ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दरवर्षी 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील.
कर्नाटकात चित्रदुर्ग इथं आज पहाटे झालेल्या अपघातात किमान 10 जण ठार झाले. एक भरधाव ट्रक एका प्रवासी बसला आदळून तिला आग लागली आणि बसमधले प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपये द्यायची घोषणा केली आहे. तामिळनाडूत तिरुचिरापल्ली चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर काल अपघात होऊन 7 जणांचा मृत्यू झाला. तामिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस 2 कारवर आदळली. यात कारमधून प्रवास करणारे 7 जण जागीच ठार झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. महानगरपालिका निवडणुकीसाठी AIMIMची पहिली उमेदवार यादी जाहीर. नाशिक भाजपात अनेक नेत्यांचा प्रवेश. नवी मुंबई विमानतळाचं परिचालन सुरू. आणि कर्नाटक आणि तामिळनाडूत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये किमान 17 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.